दत्त महाराजांची आरती ऐकल्यावर आता ध्वजा पताका तवनामाची खांदी आज घेऊनी हे सुंदर असं भक्तिगीत आता आपण ऐकूया।